श्री गणेशाय नमः। अध्यात्म रामायण सुंदरकांड चतुर्थ सर्ग, हनुमान आणि रावण यांचा संवाद आणि लंकादहन। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, ब्रह्मपाशात पकडला गेलेला तो कपिश्रेष्ठ निर्भय मनाने परंतु वर भ्याल्याप्रमाणे लंकानगरी पाहत पाहत जात होता। तेव्हा अतिशय रागावलेले आणि त्याला पाहण्यास सर्व बाजूने एकत्र येऊन त्याच्या मागोमाग जाणारे नगरवासी राक्षस त्याला बुक्क्याने मारू लागले। ब्रह्मदेवाने मारुतीला दिलेल्या वरामुळे ब्रह्मास्त्राने त्याच्या देहाला क्षणमात्र स्पर्श केला आणि ते सत्वर निघून गेले। ही गोष्ट हनुमानाला कळलीच असून सुद्धा काही विशिष्ट महत्त्वाचे कार्य पार पाडायचे असल्यामुळे हनुमान साध्या दोऱ्याने बांधलेल्या स्थितीत जात होता। राज्यसभेमध्ये बसलेल्या रावणापुढे त्या हनुमानाला उभे करून इंद्रजित रावणाला म्हणाला, ब्रह्मदेवाच्या वराच्या सामर्थ्याने बांधलेला हा वानर पकडून मी इथे आणलेला आहे। मोठमोठ्या राक्षसांना याने ठार केले आहे। महाराज, मंत्र्यांबरोबर विचार करून याचे बाबतीत जे योग्य आहे ते तुम्ही करा, कारण हा वानर सामान्य नाही। त्यानंतर मारुतीकडे पाहिल्यावर तो राक्षसराज समोर बसलेल्या काजळाच्या पर्वताप्रमाणे कृष्णवर्ण असणाऱ्या प्रहस्त राक्षसाला म्हणाला, अरे प्रहस्ता, या वानराला विचार की हा येथे का आला आहे, त्याचे येथे काय काम आहे, हा वानर कुठून आला, याने संपूर्ण अशोकवन का नष्ट करून टाकले, तसेच माझ्या राक्षसाने याने बळजबरीने का बरे ठार केले। तेव्हा आदरपूर्वक प्रहस्ताने हनुमंताला प्रश्न केला, अरे वानरा, तुला कोणी इकडे पाठवले, तू घाबरू नकोस, या राजराजेश्वर रावणाजवळ सत्य सांग, मी तुला सोडवीन। त्यानंतर तिन्ही लोकांना कंटकभूत असणाऱ्या असुर शत्रूला नीट पाहिल्यानंतर मनात रामाचे वारंवार स्मरण करून अतिशय आनंदाने हनुमानाने श्रीरामाची सुंदर कथा क्रमाने सांगण्यास प्रारंभ केला। तो म्हणाला, देवादिकांचा शत्रू असणाऱ्या हे रावणा, नीट ऐक। ज्याप्रमाणे एखादा कुत्रा यज्ञातील हवी चोरून नेतो, त्याप्रमाणे तू स्वतःचा नाश करून घेण्यासाठी ज्या सर्वेश्वर श्रीरामांची भार्या हरण करून आणली आहेस, त्या सर्वांच्या अंतःकरणात स्थित असणाऱ्या श्रीरामांचा मी दूत आहे। ते श्री राघव मतंग पर्वतावर आले आणि अग्नीच्या साक्षीने त्यांनी सुग्रीवाशी मैत्री केली। नंतर एका बाणाने वालीचा वध करून रामाने सुग्रीवाला वानरांचा अधिपती केले। अरे रावणा, तो महाबलवान वानरांचा राजा सुग्रीव महाबलवान अशा कोट्यवधी वानरांच्या समूहाबरोबर आणि श्रीराम लक्ष्मण यांच्यासह क्रोधयुक्त होऊन सध्या प्रवर्षण नावाच्या पर्वतावर राहत आहे। पृथ्वीकन्या सीतेचा शोध घेण्यासाठी त्याने दाही दिशांना मोठमोठे वानरश्रेष्ठ पाठवले। त्यांच्यापैकी मी एक वानर आहे, मी वायूचा पुत्र आहे, सीतेचा शोध करीत मी हळूहळू येथे आलो आहे। कमलदलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या सीतेला मी भेटलो आहे। वानर जातीच्या हूर स्वभावाला अनुसरून मी अशोकवनाचा विध्वंस केला आहे। त्यानंतर मला ठार मारण्यासाठी धनुष्यबाण घेऊन वेगाने येणारे राक्षस जेव्हा मला दिसले तेव्हा मी त्यांना ठार केले आणि माझ्या शरीराचे रक्षण केले, कारण हे प्रभू, सर्व प्राण्यांना स्वतःचा देह प्रिय असतो। त्यानंतर मेघनाथ नावाच्या राक्षसाने ब्रह्मास्त्राच्या पाशाने मला बांधून येथे आणले आहे। हे रावणा, ब्रह्मदेवाने दिलेल्या वराच्या प्रभावामुळे ते ब्रह्मास्त्र मला फक्त स्पर्श करून निघून गेले आहे। हे जरी मला माहीत होते तरी सुद्धा माझी बुद्धी करुणापूर्ण असल्यामुळे तुला हितकारक गोष्ट सांगण्याच्या इच्छेने एखाद्या बंद्याप्रमाणे मी येथे आलो आहे। हे रावणा, विवेक केल्यामुळे लोकांना चांगली गती मिळते, म्हणून तू राक्षसी बुद्धीचा अंगीकार करू नकोस। प्राण्यांचे अतिशय हित करणारी आणि त्यांना संसारातून मुक्त करणारी अशी जी दैवी बुद्धी आहे तिचा तू आश्रय घे। तू ब्रह्मदेवांच्या उत्तम वंशात जन्माला आला आहेस। तू पुरस्य पुत्र विश्रवाचा पुत्र असून कुबेराचा बंधू आहेस। हे बघ, देह म्हणजेच आत्मा, अशा देहात्म बुद्धीने जरी पाहिले तरी तू राक्षस नाहीस। मग हा देह हा आत्म्यापेक्षा वेगळा आहे अशा आत्मबुद्धीने पाहिले तर तू राक्षस नाहीसच। हे काय कोणास हे काय सांगावे सवे? तू संपूर्णपणे निर्विकार असल्याने शरीर, बुद्धी, इंद्रिये, दुःखाचे ओघ हे तुझे गुण नाहीत। तसेच ते म्हणजे तू स्वतः नाहीस, ते सर्व अज्ञानामुळे वाटते। स्वप्नातील दृश्य जसे असत्य असते तसे हे सर्व पदार्थ असत आहेत। हे सत्य आहे की तुझ्या आत्मरूपात कोणताही विकार होत नाही, कारण आत्मा हा अद्वितीय असल्यामुळे त्याचे ठिकाणी विकारांचे कोणतेही कारण असत नाही. ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र असले तरी ते कोणत्याही गुणदोषाने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तू देहात राहत असलास तरी सूक्ष्म असा आत्मा असल्यामुळे तू कशानेही लिप्त होत नाहीस. देह, इंद्रिये, प्राण आणि शरीर यांच्याशी आत्म्याचे मिलन झाले आहे. अशा बुद्धीनेच माणूस सर्व बंधनात सापडतो. मी फक्त चैतन्य, जन्मरहित, अविनाशी आणि आनंद स्वरूप आहे. अशा बुद्धीने प्राणी संसारातून मुक्त होऊन जातो. पृथ्वीच्या विकारापासून उत्पन्न झालेला देह हा आत्मा नाही, तसेच प्राण म्हणजेही आत्मा नव्हे, कारण प्राण हा नुसता अचेतन वायूच आहे. अहंकाराचा विकार असणारे मन हे सुद्धा आत्मा नाहीच. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या विकारापासून उत्पन्न होणारी बुद्धी ही सुद्धा आत्मा नाही. आत्मा हा तर चिदानंद स्वरूप, विकाररहित, देह इत्यादी समुदायापेक्षा वेगळा आणि त्यांचा स्वामी किंवा ईश्वर आहे. तो आत्मा निरंजन आणि उपाधीतून सदा मुक्त आहे. अशा प्रकारच्या आत्म्याला जाणल्यावर प्राणी संसारातून मुक्त होऊन जातो. म्हणून हे महाबुद्धिमाना, मी तुझ्यासाठी अत्यंत एक मोक्षाचे साधन सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. विष्णूची भक्ती ही बुद्धीला अतिशय शुद्ध करणारी आहे. त्यानंतर अतिशय निर्मळ असे आत्मज्ञान होते. त्यानंतर विशुद्ध आत्मतत्वाचा अनुभव येईल. अशा प्रकारे योग्य प्रकारे आत्म्याला जाणल्यावर मनुष्य परमपदाप्रत जातो. म्हणून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या पुराण पुरुषे सर्व व्यापक आदि नारायण लक्ष्मीपती रामाची भक्ती कर. तुझ्या हृदयातील शत्रुभावनारूपी मूर्खपणा टाकून देऊन शरणागत माणसाविषयी प्रेम असणाऱ्या श्रीरामांचा आश्रय घे. सीतेला पुढे करून पुत्र आणि बांधव यांच्यासह तू रामांना नमस्कार कर, म्हणजे तू भयातून सुटशील. जो माणूस आपल्या हृदयात असणाऱ्या अद्वितीय सुखस्वरूप परमात्मा अशा रामाचे भक्तीने ध्यान करीत नाही, तो दुःखरूपी तरंगाने भरलेल्या संसार सागराच्या पलीकडील तीराला कसा बरे पोहोचेल. अशा प्रकारे जर तू रामांचे ध्यान केले नाहीस तर अज्ञानरूपी अग्नी जळणाऱ्या स्वतःला एखाद्या शत्रूप्रमाणे तू सुरक्षित ठेवू शकणार नाहीस. उलट आपण केलेल्या पापाने तू स्वतःला अधोगतीला नेत राहशील. मग तुझ्या मोक्षाची कोणतीच शक्यता राहणार नाही. वायुसुताचे अमृताच्या आस्वादाप्रमाणे असणारे ते भाषण रावणाला सहन झाले नाही. म्हणून अतिशय रागाने त्याचे डोळे लाल बुंद झाले, त्याच्या अंगाचा भडका उडाला आणि तो हनुमानाला म्हणाला, अरे दुष्टबुद्धी असणाऱ्या वानरा, तू अधम वानर आहेस. बेडरपणे तू माझ्यापुढे कशी बरे फालतू बडबड करीत आहेस. हा राम तरी असा कोण आहे आणि तो वनचर सुग्रीव तरी असा कोण आहे. सुग्रीवासही त्या नराधम रामाला मी ठार करीन. अरे वानरा, आज प्रथम तुला ठार मारून नंतर जनककन्या सीतेचा वध करून त्यानंतर लक्ष्मणासकट रामाला मी ठार करीन आणि मग बलवान वानरराज सुग्रीवाला त्याच्या वानरासकट लगेच ठार मारून टाकेन. रावणाचे ते बोलणे ऐकल्यावर आपल्या रागाने जणू त्या रावणाला जाळीत मारुती बोला, अरे नीचा, कोट्यवधी रावणसुद्धा माझी बरोबरी करू शकत नाही. मी श्रीरामांचा दास आहे आणि माझ्या पराक्रमाला कोणतीच सीमा नाही. हनुमंताचं हे बोलणे ऐकल्यावर अतिशय रागाने रावणाने जवळच उभ्या असणाऱ्या एका राक्षसाला म्हटले, अरे या वानराचे तुकडे तुकडे करून याचा वध करा आणि हे सर्व असुर त्याचे मित्र आणि बांधव यांना पाहू दे. त्यावेळी शस्त्र उगारून मारुतीचा वध करण्यास उद्युक्त झाले त्या प्रचंड राक्षसाचे विभीषणाने निवारण केले आणि तो रावणाला म्हणाला, हे राजन, दुसऱ्या राजाकडून दूत म्हणून आलेला हा वानर कोणत्याही प्रकाराने ठार करणे योग्य ठरत नाही. जर दूत म्हणून आलेल्या त्या वानराचा वध केला गेला जर तर तू ज्यांच्या वधाला तयार झाला आहेस त्या रामांना सर्व वार्ता कोण बरे निवेदन करीत. म्हणून या वानराच्या बाबतीत वधासारखी दुसरी कोणती तरी शिक्षा देण्याचा तू विचार कर. त्यात शिक्षेची खूण घेऊन हा वानर परत जाऊ दे, म्हणजे त्याला पाहून सुग्रीवासह राम येथे त्वरित येतील, मग त्यांच्याशी तुझे युद्ध होईल. विभीषणाचे वचन ऐकल्यावर रावण सुद्धा म्हणाला, आपल्या शेपटीचा वानरांना मोठा अभिमान नक्कीच असतो, तेव्हा प्रयत्नपूर्वक याचे शेपूट वस्त्रे इत्यादीने लपेटून टाका आणि मग त्या शेपटीला आग लावा. नंतर या वानराला आपल्या नगरात सगळीकडे फिरवा आणि त्याला सोडून द्या. तो परत गेल्यावर सर्व वानर समूहांचे प्रमुख त्याची दुर्दशा बघू देत. ठीक आहे असे म्हणून तागाच्या फडक्याने आणि तेलाने भिजलेल्या नाना प्रकारच्या अन्न वस्त्रांनी राक्षसाने मारुतीचे शेपूट घट्ट बांधून टाकले. त्याच्या शेपटीच्या टोकाला थोडासा अग्नी लावला. नंतर त्या बलवान राक्षसाने मारुतीला दोऱ्याने घट्ट बांधून टाकले. त्याला धरून त्याला वरचेवर बळवून काढीत आणि वाद्यांच्या घोषात हा चोर आहे असे ओरडत बलवान राक्षसाला लंका नगरीत सगळीकडे फिरवू लागले. काहीतरी अद्भुत कृत्य करण्याची इच्छा धरून हनुमंताने ते सर्व सहन केले. पुढे नगराच्या पश्चिमद्वाराजवळ येताच त्याने तेथे मारुतीने सूक्ष्म रूप धारण केले. तेव्हा तो त्या बंधनातून मुक्त झाला. मग तो पुन्हा पर्वताच्या आकाराचा झाला. नंतर त्याने नगराच्या गोपुरावर उडी मारली. तेथे खांब उपटून त्याने एका क्षणात त्या सर्व रक्षकांना ठार केले. मग उरलेल्या कार्याचा विचार करून एका प्रासादावरून दुसऱ्या प्रासादावर, एका घरावरून दुसऱ्या घरावर सतत उड्या मारीत मारीत आपल्या पेटलेल्या प्रचंड शेपटीने त्या हनुमानाने प्रासाद, तोरणे, वेशी या सर्वांसह संपूर्ण लंका नगरीला आग लावली. प्रासादांच्या माथ्यावर चढलेल्या आणि अहो बाबा, अरे पोरा, अहो नाथ असा आक्रोश करीत करीत आगीत पडणाऱ्या त्या सर्व दैत्य स्त्रियासुद्धा देवताप्रमाणे दिसत होत्या. विभीषणाचे घर सोडून मारुतीने सर्व लंकानगर भस्मसात करून टाकले. त्यानंतर हनुमानाने समुद्रात उडी घेतली आणि त्यात आपले शेपूट विझवून तो स्वस्थ चित्त झाला. वायू हा प्रिय मित्र असल्यामुळे आणि सीतेने प्रार्थना केल्यामुळे अग्नीने हनुमानाचे शेपूट जाळली नाही, उलट तो अग्नी त्याला अत्यंत शीतल झाला. ज्यांच्या नामस्मरणाने मनुष्याची सर्व पापे धुवून जातात आणि ते ताबडतोब या जगात त्रिविध तापरूपी अग्नी पार करून जातात, त्याच रघुनाथांचा विशेष दूत असणारा तो हनुमान सामान्य अग्नीकडून कसा बरे जाळला जाईल. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे सुंदरकांडे चतुर्थ सर्ग समाप्त.